श्रोत्यांनो नमस्कार, आपल्यासाठी सादर करीत आहोत आपला हा रेडिओ कार्यक्रम उपासना। श्रोत्यांनो, पहाटे उगवणारा तांबडा सूर्य, रंगी बेरंगी पक्षी, फुलपाखरं, ही सुंदर सुंदर फुलं आणि त्यामुळे रोमांचित होणारं वातावरण, विशाल पसरलेल्या सागरावर नृत्य करणाऱ्या लाटा बघितल्या ना की आमची खात्री पटते की या सर्व विशाल भव्य सुंदर निर्मितीमागे हात आहे एका महान सृष्टीकर्त्याचा। पण अजून त्याची आमची ओळख झालेली नाही। त्याच्या रूपाविषयी किंवा अस्तित्वाविषयी कितीतरी स्पष्टीकरणं आम्हाला दिली जातात, मग विश्वास ठेवायचा तरी कशावर? एवढ्याच करता आपण मन लावून आपला उपासना हा कार्यक्रम ऐका, आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। आणि आता का नको ऐकायला एक भक्तिगीत?
आपण ह्यावेळेला प्रार्थना करूया। पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पित्या, आमच्यासारख्या तुच्छ पापी लोकांवर तू कृपा केलीस, प्रेम केलंस, आणि म्हणूनच तू आपल्या एकुलत्या एक पुत्राला येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवलंस. त्याच्या पवित्र रक्तामध्ये आमच्या सर्व पापांना धुऊन काढण्याचं सामर्थ्य आहे. प्रभू, आम्ही तुझे आभारी आहोत की त्याने आमच्याकरिता इतके महान बलिदान केले. प्रभू, आज आमची तू विशेष रीतीने मदत कर की आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करावं. आम्ही पहावं प्रभू की आत्मिक रूपाने आम्ही कुठे आहोत. आमच्यापैकी अनेक जण नाशाच्या मार्गावर आहेत, अनेकांना वाईट व्यसने लागलेली आहेत, अनेक आहेत जे बिछाण्याला खिळलेले आहेत, आजारी आहेत, जीवनामध्ये निराश आहेत. प्रभू, तो आपल्या वचनाच्याद्वारे प्रत्येकाशी बोल, प्रत्येकाला आपली शांती पुरीव, आरोग्य पुरीव, आणि आजच्या वचनाच्याद्वारे आशीर्वादित कर. ही वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत, तू आम्हावर आशीर्वाद पाठव. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितले आहे, म्हणून तो ऐक. आमेन. आम्ही पाहिलो श्रोत्यांनो, थेसलनिकाकरास दुसरे पत्र ह्याच्या दुसऱ्या अध्यायाच्या तिसऱ्या वचनामध्ये की पॉल लिहितो, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दुसऱ्याच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनितिमान पुरुष प्रगट होईल. पहिली गोष्ट जी होईल ती म्हणजे विश्वासाचा त्याग होईल, आणि दुसरी गोष्ट जी व्हायलाच हवी ती ही की अनितिमान पुरुष प्रगट होईल. नाशाचा पुत्र जेव्हा तो प्रगट होईल त्याआधी महासंकटाच्या काळाची सुरुवात झालेली असेल. या ठिकाणी त्याला अनितिमान पुरुष असे म्हटले आहे. योहान त्याला ख्रिस्त विरोधी म्हणतो. फक्त योहानच त्याला अशा प्रकारे संबोधतो. ख्रिस्त विरोधासाठी पवित्र शास्त्रात जवळपास 30 वेगवेगळे शीर्षक आहेत. तो जुन्या करारातील विषय आहे. तो सैतानाचा पुरुष असणार आहे. हाच पुरुष पुन्हा रोमी साम्राज्याला एकत्रित आणणार आहे, आणि शेवटी तोच हुकुमशाह बनणार आहे. तो ह्या जगाला फसवणार आहे. आज तो आमच्यामध्ये उपस्थित असू शकतो, परंतु तो सामर्थ्याने प्रगट होऊ शकत नाही, किंवा तो कोण आहे हे महासंकटाचा काळ सुरू होईपर्यंत प्रगट करू शकणार नाही. पॉल त्याच्याविषयी पुढे अधिक सांगतो. चौथ्या वचनात तो म्हणतो, तो नाशाचा पुत्र विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. त्याचा एक दावा असेल की तो परमेश्वर आहे. प्रगटीकरणाचे पुस्तक 13 अध्यायात समुद्रातून वर आलेला उल्लेख आहे. ख्रिस्त विरोधी जो पश्चिमी युरोपाला एकत्र आणेल व त्यांना पुन्हा एकत्र बसवेल. जेव्हा तो हे कार्य पूर्ण करेल तेव्हा तो असे दाखवेल की तो परमेश्वर आहे. जग समजेल की तो ख्रिस्त आहे. हे सर्वात मोठे असत्य असणार आहे. 5 वचन पहा, मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हा सांगत असे ह्याची तुम्हास आठवण नाही काय? ह्या गोष्टीविषयी बोलण्यास पौलाने मागेपुढे पाहिले नाही. तो ह्याविषयी बेधडक बोलला. तो म्हणतो, जेव्हा मी तुमच्या सोबत होतो तेव्हा गोष्टींविषयी मी तुम्हाला सांगितले होते. ह्या गोष्टी मी तुम्हाला स्पष्ट केल्या होत्या. 6 वचनात पुढे तो म्हणतो, त्याने नेमलेल्या समयीच प्रगट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे आता प्रतिबंध करीत आहे ते तुम्हास ठाऊक आहे. वाईटाला ह्या जगात कोण थांबवू शकेल? फक्त एकच जो मला माहीत आहे, तो म्हणजे पवित्र आत्मा. सरकार नाही थांबवू शकत, कोणीही थांबवू शकत नाही. 7 वचन पहा, कारण अनितीचे रहस्य आताच आपले कार्य चालवित आहे, परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील. अनितीचे रहस्य. पौलाच्या काळात त्याचे कार्य सुरू झाले होते व ते सुरूच आहे. येशू ख्रिस्ताने मत्तेकृ शुभवर्तमान 13 अध्यायात जो एक दृष्टांत सांगितला आहे त्याद्वारे त्याने ह्या जगाची स्थिती प्रगट केली आहे. स्वर्गीय राज्याचे हे रहस्य आहे, आणि त्याद्वारे ह्या जगाची स्थिती आणि जगातील मंडळीची स्थिती स्पष्ट केलेली आहे. देवाचे वचन ह्या जगातील भूमीमध्ये पेरल्या गेले आहे, पण शत्रूंनी येऊन त्यामध्ये निधन पेरले आहे. निधन व गव्हाचे पीक सोबत वाढत आहे. आश्रोत्यानो, देवाचे वचन व अनिती एकत्र वाढत आहेत, पण पूर्वीपेक्षा आता देवाचे वचन अधिक प्रभावी रूपाने लोकांपर्यंत पोहोचत आहे. द्वार उघडे आहेत, वचन वाढत आहे, गहू वाढत आहे, परंतु निधन सुद्धा वाढत आहे. आणि ती अधिक आणि अधिक वाढेल, परंतु पवित्र आत्मा सैतानाला अधिक कार्य करू देणार नाही. जेव्हा पवित्र आत्मा काढून घेण्यात येईल तेव्हा जणू काही एखाद्या शिशीचे बूज काढल्यानंतर त्यातील आतील द्रव्य बाहेर पडू लागतो, तसे अनितीचे द्रव्य ह्या संपूर्ण जगावर ओतल्या जाईल. आता प्रश्न हा आहे की पवित्र आत्म्याला कधी काढून घेण्यात येईल? त्याला मंडळीसोबतच काढून घेण्यात येईल. आता प्रश्न पुन्हा हा उठतो की काय महासंकटाच्या काळात पवित्र आत्मा ह्या जगात राहणार नाही? होय, काय तो पेंटिकॉस्टच्या आधी ह्या जगात नव्हता? अवश्य होता. तो जुन्या करारा सुद्धा उपस्थित होता, परंतु तेव्हा त्याचे कार्य फरक होते व मंडळीला काढून घेतल्यानंतर त्याचे कार्य अगदी वेगळे राहणार आहे, फरक राहणार आहे. आता देवाचा आत्मा त्या सुटकेच्या दिवसापर्यंत आमच्यावर मोहर लावित आहे, जेव्हा तो आम्हाला ख्रिस्तासमोर उपस्थित करेल आणि त्याच्या स्वाधीन करेल. जर त्याने असे केले नाही तर आम्ही कधीच त्याप्रत पोहोचू शकणार नाही. हे कार्य केल्यानंतर माझा विश्वास आहे की पवित्र आत्मा पुन्हा ह्या पृथ्वीवर येईल व पूर्वीचे त्याचे कार्य पुन्हा सुरू करेल, परंतु तो वाईटाला रोखणार नाही. थोड्या काळासाठी त्याला तो ते करू देईल. माझ्यावर विश्वास ठेवा, जेव्हा दुष्ट आपली मनमर्जी करेल तेव्हा ह्या पृथ्वीवर मी राहू नये अशी माझी इच्छा आहे. आजच ते इतके भयंकर आहे तर तेव्हा ते किती अधिक भयंकर असेल श्रोत्यानो. त्याला मुभा देण्यात आल्यावर फार वाईट स्थिती होणार आहे. आठवं वचन पहा, मग तो अनितिमान पुरुष प्रगट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकेल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करेल. तो अनितिमान ख्रिस्तविरोधी पाप पुरुष तो ह्या जगाचा हुकुमशहा होईल. त्याला कोणीच रोखू शकणार नाही. ह्या पृथ्वीवरील कुठलीही शक्ती त्याला रोखू शकणार नाही. फक्त ख्रिस्ताचे येणे त्याला रोखू शकेल. ज्याप्रकारे देवाचे लोक इजिप्तमध्ये जोपर्यंत त्यांना देवाने सोडवले नाही तोपर्यंत आशारहित निराधार होते, तसेच महासंकटाच्या काळात जे लोक विश्वास आणतील ते ख्रिस्त विरोधाच्या सत्तेखाली निराधार असतील. जोपर्यंत ख्रिस्त येऊन ह्या पृथ्वीवर आपले राज्य स्थापित करीत नाही तोपर्यंत ते अशा स्थितीत राहतील. त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकेल, म्हणजे देवाचे पवित्र वचन दोधारी तलवार जी त्याच्या मुखातून निघते ती ख्रिस्त विरोधाला भस्म करेल. ह्या सृष्टीला देवाच्या शब्दाने निर्मिले आहे. देवाला फक्त शब्द उच्चारावे लागलेत. देवाने म्हटले प्रकाश हो, प्रकाश झाला. येशू ख्रिस्त देवाचे जीवित वचन आहे. आज देवाचे वचन लिखित रूपात आमच्याजवळ आहे, ते म्हणजे पवित्र शास्त्र बायबल. लिखित वचन जे जिवंत वचनाविषयी आहे, जे जिवंत आहे व सामर्थ्य आहे. जेव्हा ख्रिस्त परत येईल तेव्हा तो देवाचे जिवंत वचन म्हणून येईल. तो म्हणतो की आपल्या दर्शनाने तो त्याला नष्ट करेल. दर्शन किंवा प्रकाशन हा ग्रीक शब्द एपिफेनियाचे भाषांतर आहे. इंग्रजीमध्ये एपिफनी हा शब्द आहे व हे त्याच्या येण्याच्या प्रकाशनाला दर्शविते. जेव्हा येशू ख्रिस्त बेथलेमात आला तेव्हा ती त्याची प्रथम एपिफेनी होती. ती त्याला पत्र दुसरा अध्याय आणि अकराव्या वचनामध्ये ती त्याला पत्र दुसरा अध्याय अकरावे वचन त्यामध्ये एपिफेनिया शब्द उपयोगात आला आहे. जेव्हा तो म्हणतो सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे, ते त्याच्या येण्याचे गौरवी प्रकाशन होते. जेव्हा तो पुन्हा येईल तेव्हा ती त्याची दुसरी एपिफेनी असेल. तो त्याच्या मंडळीला ह्या जगातून काढून घेईल आणि नंतर तो ह्या पृथ्वीवर त्याचे राज्य स्थापित करण्यास येईल. जेव्हा तो त्याचे राज्य स्थापित करण्यास येईल तेव्हा तो ख्रिस्त विरोधाचा नाश करेल. नववं वचन पहा पुढे, थिसलनिकाकरास दुसरे पत्र दुसरा अध्याय नववे वचन, ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरावयाची ती धरली नाही. त्यामुळे त्याच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट. हा ख्रिस्तविरोधी सैतानाचा पुरुष अनितिमान व पापी पुरुष होय. तो सैतानाची महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते ह्याद्वारे कार्य करणे झाल्यावर येईल. खोटी महत्कृत्ये ज्यासाठी ग्रीक शब्द आहे ज्युनामिस, ज्याचा अर्थ शारीरिक शक्ती जिचा स्रोत अलौकिक असणार आहे. तो आरोग्य देणारा आश्चर्य कर्म करणारा असेल. मला वाटतं की तो पाण्यावर सुद्धा चालू शकेल, वाऱ्याला नियंत्रणात करू शकेल. लक्षात आला श्रोत्यानो की सैतानाने एका समयी योबाच्या मुलामुलींना वाऱ्याने नाश केले होते. जेव्हा माझ्या ऐकवात येतं की अमुक अमुक व्यक्तीने चमत्कार केला आहे, तेव्हा मला मात्र त्या व्यक्तीची भीती वाटते. कारण श्रोत्यानो पवित्र शास्त्रात चमत्कार करणाऱ्याचे भविष्य केले आहे, जो दुसरा तो सैतानाच्या कार्यानंतर येणार आहे. सैतान ह्या पुरुषाला सामर्थ्य चिन्ह व खोट्या अद्भुत कार्यांसमवेत पाठवेल. यासाठीच आमच्याकरिता हे फार महत्वाचे आहे की आम्ही मानवावरून आमची दृष्टी हटवून ख्रिस्तावर लावावी, त्याच्यावरील विश्वासाद्वारे आम्ही चालावे. मला खेदाने म्हणावे लागतं की आज अनेक लोक अशा लोकांच्या मागे जात आहेत की जे लोक आरोग्य देणारे आहेत, प्रार्थना करून जे आरोग्य देण्याचा दावा करतात, जे चिन्ह अद्भुत आणि आश्चर्यकर्म करतात, अशा लोकांच्या मागे आज भीडच्या भीड चालत आहे. परंतु वचनाचं पर्याप्त ज्ञान करून घेण्याची लोकांजवळ इच्छा नाही. लक्षात ठेवा की अशा लोकांच्या मागे जाणारे लोक बरेच असतील, परंतु आम्हाला आवश्यक आहे की आम्ही सत्य जाणून घ्यावे. आम्ही देवावर भरोसा ठेवावा. आम्ही एखाद्या मानवावर भरोसा ठेवून त्याच्या मागे चालू नये. ह्या पुरुषाजवळ असे चिन्ह असतील जे वैज्ञानिकांना, राजकारणी लोकांना आणि धार्मिक जगाला पटणारे असतील. हे लोक देवाच्या वचनात मुळावलेले व रुजलेले जोपर्यंत असणार नाहीत, तोपर्यंत ते असल्या कोणत्याही चिन्हांच्या व चमत्कारांच्या बळी पडतील. तो म्हणतो की अनितीजनक कपट पाहणाऱ्यांवर सुद्धा त्याचा प्रभाव पडेल. त्या दिवसात संपूर्ण जगभर लोक त्याच्याविषयी चर्चा करतील. ते म्हणतील, बापरे, ह्या जगाचा सत्ताधीश किती थोर आहे, पहा तो किती अद्भुत कृत्य करीत आहे. त्याच्या असत्याला कोण बळी पडतील? तेच बळी पडतील श्रोत्यानो जे शुभवर्तमानावर विश्वास ठेवणार नाहीत. सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनितीमानाचे येणे होईल. हे 10 वचन मी आपणाकरिता वाचलेलं आहे. तो हे करेल का? कारण त्यांनी सत्याच्या प्रेमाला स्वीकारले नाही, जेणेकरून त्यांचा उद्धार व्हावा. माझा विश्वास आहे की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत शुभवर्तमान पोहोचणार आहे. मंडळीद्वारे सुद्धा हे पूर्ण होत आहे. रेडिओद्वारे अनेक क्षेत्रांमध्ये हे पोहोचत आहे. ज्या ठिकाणी आम्ही पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी रेडिओच्याद्वारे देवाचं वचन पोहोचत आहे. परंतु काही असे आहेत जे ऐकतात आणि सत्याचा नकार करतात. कदाचित आज आपण जे हा कार्यक्रम ऐकत आहात, त्या आपणापैकी बरेच लोक असे आहेत जे ऐकत आहेत, परंतु जे स्वीकारायला तयार नाहीत, जे सत्याचा नकार करीत आहेत. आपणाला असं वाटत आहे की हे वचन माझ्यासाठी नाही, मी तर फार धर्मी आहे, चांगला आहे, पुण्यकार्य करणार आहे, मला ह्या सगळ्याची काय गरज. परंतु श्रोत्यांनो लक्षात ठेवा की हे वचन आपणाकरिता आहे. 11 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. 2 अध्याय 11 वचन, त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करीतो. परमेश्वर ह्या जगाला असत्यावर विश्वास ठेवू देईल, तो असे का करतो? असं वाटताना श्रोत्यानो की हा अन्याय आहे? नाही, हे त्याने जसे फारोचे हृदय कठोर केले होते तसेच आहे. फारो इस्रायली लोकांसाठी विलाप करीत नव्हता. त्यांनी स्वतंत्र होऊन जावे असेही त्याला वाटत नव्हते, किंवा त्याच्या चांगल्या उद्देशाच्या परिपूर्ततेमध्ये परमेश्वराने त्याला अडवले होते असेही नाही. जर आपणाला तसे वाटत असेल तर ती आपली चूक आहे. त्यांनी जावे अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती. आणि जे काही परमेश्वराने केले ते त्याने एका निर्णयापर्यंत पोहोचावे व खंबीर व्हावे ह्यासाठी केलेली जबरदस्ती होती. परमेश्वराने त्याला अशा परिस्थितीत ढकलले ज्याद्वारे त्याच्या आधीच हृदयात असलेले विचार प्रकट झालेत. आज आमच्या अवतीभोवती असे अनेक लोक आढळतात जे परमेश्वरासाठी निर्णय घेत नाहीत, ते शुभवर्तमान ऐकत नाहीत. त्यांनी स्वतःला त्यासाठी जणू बंद केले आहे. परमेश्वर मोठ्या कृपेने त्यांना आपले वचन देत आहे, पण ते वचन स्वीकारायला तयार नाहीत. परमेश्वर त्यांना फार मोठ्या असमंजसतेमध्ये भ्रांतीत टाकणार आहे. का? कारण त्यांनी सत्याचा स्वीकार केला नाही. ते असत्यावर विश्वास ठेवण्यास स्वतंत्र आहेत. आज ज्या लोकांनी मंदिरात जाणे सोडले आहे, ज्या ठिकाणी त्यांनी शुभवर्तमान ऐकले होते, ते लोक वेगवेगळ्या खोट्या संप्रदायांच्या शिकवणुकीच्या आहारी जातात. अनेक असे खोटे संप्रदाय वाढत आहेत कारण लोकांना देवाच्या वचनात गोडी वाटत नाही, ते सत्याला स्वीकारित नाहीत व अशा लोकांना जाळ्यात फसवणे कठीण नाही. ते सत्याला सोडून दुसऱ्या कुठल्याही गोष्टी स्वीकारण्यास तयार होतात. कारण परमेश्वर म्हणतो, जेव्हा लोक सत्याला नाकारतात तेव्हा ते असत्यावर विश्वास ठेवतील. परमेश्वर मेंढरे व शेरडे ह्यास अलग करणार आहे. परमेश्वर जगात त्याचे कार्य करण्यास उत्तम पद्धतींचा उपयोग करतो. जर लोक सत्याचे प्रेम स्वीकारणार नाहीत तर देव त्यांच्यामध्ये फार जबरदस्त भ्रम पाठवेल, जेणेकरून त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा. आता हे असत्य काय आहे? ख्रिस्त विरोधाचे असत्य आहे. येशू ख्रिस्त प्रभू नाही. जे तो स्वतःला म्हणतो ते तो नाही. तो त्यांना म्हणेल की तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवून धार्मिक बनला नाही, हे फार चांगले. ह्या पृथ्वीवरून जे संत लोक गेलेत त्यांच्या जाण्याविषयी तो फार चांगले स्पष्टीकरण देईल व पृथ्वीवर राज्याची स्थापना करण्यास त्यांनी त्याची आतापर्यंत वाट पाहिली म्हणून त्यांचे अभिनंदन करेल. लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील व हा सुद्धा विश्वास ठेवतील की तो 1000 वर्षाचे राज्य त्यांच्यासाठी आणेल. त्यांना हे समजणार नाही की ते महासंकटात प्रवेश करीत आहेत. ते त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील आणि त्यांची फसगत होईल. हे असत्य आहे. लोक ह्यावर विश्वास ठेवतील कारण त्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही. 12वं वचन पहा श्रोत्यानो, तो म्हणतो, ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत संतोष मानला त्या सर्वांस शासन व्हावे म्हणून असे होईल. ज्या कोणी सत्याला नाकारले आहे परमेश्वर त्यांचा न्याय करणार आहे. मी हे अनेकदा म्हटले आहे आणि मी पुन्हा ते म्हणणार आहे. जर आपण देवाचे वचन वाचत आहात, ऐकत आहात आणि तरी सुद्धा ख्रिस्ताचा वारंवार धिक्कार करीत आहात, तर तुम्हाला फसविण्यास व तुम्हाला बरगळण्यास येणाऱ्या सर्व गोष्टी मानण्यास आपण स्वतंत्र आहात. आपण देवाच्या समक्षतेत जाऊन असे कधीच म्हणू शकणार नाही जे पौलाने करिंथकरास दुसरे पत्र 2:15-16 म्हटले. करिंथकरास दुसरे पत्र 2:15-16 तो म्हणतो, तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहो. एकाला मृत्यूचा मरणसूचक गंध आणि एकाला जीवनाचा जीवनसूचक गंध आहो. हे कार्य करावयास कोण समर्थ आहे? श्रोत्यानो, मी आपणाला विचारू इच्छिते की आपण अनेक दिवसांपासून परमेश्वराचं वचन उपासना कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत आहात, परंतु होऊ शकतं की ह्या वचनाला आपण स्वीकारलेले नाही. आणि ज्या एका व्यक्तीविषयी हे वचन आपणाला आम्ही सांगत आहोत त्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवलेला नाही. आपले त्या व्यक्तीच्याविषयी काय म्हणणे आहे? कदाचित आपण हे म्हणत असाल की प्रभू येशू ख्रिस्त तर ख्रिस्ती लोकांना वाचविण्याकरिता आला. तो त्यांचा विश्वास आहे. मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. लक्षात ठेवा श्रोत्यानो की पवित्र शास्त्र बायबलमध्ये कुठेही असे म्हटलेले नाही की प्रभू येशू ख्रिस्ती लोकांना वाचविण्याकरिता आला किंवा ख्रिस्ती लोकांकरिता त्याने वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला. लक्षात ठेवा की प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण मानवजातीकरिता वधस्तंभावर आपला प्राण देण्याकरिता आला. त्याने संपूर्ण मानवजातीचे पाप स्वतःवर घेतले. त्याचे ते बलिदान संपूर्ण मानवजातीकरिता आहे. मग आपण कोणी असा, खेड्यात राहणारे असा, शहरात राहणारे असा, अशिक्षित असा, शिक्षित असा, लहान असा, मोठे असा, वृद्ध असा, कोणत्याही धर्माला मानणारे असा, प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक मानवाला बोलावित आहे. त्याने तुमची पापे, माझी पापे स्वतःवर घेतलीत. त्या वधस्तंभावर आमच्याकरिता त्याने प्राण दिला आणि आमच्यासाठीच आज तो मध्यस्थी करीत आहे. वधस्तंभावर मेल्यानंतर त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आले. तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला. 40 दिवसपर्यंत तो आपल्या शिष्यांना आणि लोकांना दिसला आणि त्याने त्यांना शिकवण दिली, तो त्यांच्या डोळ्यासमोर स्वर्गामध्ये घेतला गेला आणि तो पुन्हा वापस येणार आहे. आणि त्याचविषयी थेसलनिकाकरास दुसरे पत्र ह्यामध्ये पॉल सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे त्याच्या लोकांना घेण्याकरिता, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, ज्यांनी त्याच्याद्वारे पापांची क्षमा प्राप्त करून घेतली, त्याच्या पवित्र रक्तामध्ये ज्यांची पापे धुतल्या गेलीत त्या त्याच्या लोकांना तो घेण्याकरिता येणार आहे. आणि ते नेहमी नेहमीकरिता त्याच्यासोबत वास करतील. आणि त्याचे लोक ह्या जगातून काढून घेतल्यानंतर ह्या पृथ्वीवर महासंकटाचा काळ सुरू होईल. 7 वर्षे महासंकटाचा काळ झाल्यानंतर 1000 वर्षापर्यंत प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या लोकांसोबत ह्या पृथ्वीवर राज्य करणार आहे. श्रोत्यानो, काय जी मंडळी वर उचलल्या जाणार आहे त्या मंडळीत आपण सम्मिलित असणार? जर आपणाला शाश्वती नाही तर आज प्रसंग आहे की आपण आपल्या पापांबद्दल पश्चाताप करावा, प्रभूजवळ क्षमा मागावी आणि म्हणावे, प्रभू तू आज मला एक नवीन सृष्टी बनव, मला एक नवीन जीवन दे, मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे, स्वतःचे जीवन तुला समर्पित करीत आहे. श्रोत्यानो, त्या सर्व गोष्टींचा त्याग करा ज्या तुमच्या जीवनामध्ये वाईट आहेत, तुमच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीकरिता अडखळण बनत आहेत. प्रभूजवळ या, त्याला आपल्या सर्व समस्या सांगा, तो तुम्हाला आशीर्वाद देण्याकरिता, तुमची मदत करण्याकरिता तयार आहे. वेळ न गमवता ह्या क्षणी जेव्हा परमेश्वर आपणाशी बोलत आहे, निर्णय घ्या. आपण कोणीही असा, परमेश्वर आपणाला संधी देत आहे. कृपेची वेळ समाप्त होणार आहे आणि ही वेळ समाप्त झाल्यानंतर तुम्हाला पश्चातापाकरिता प्रसंग मिळणार नाही. मग तुम्ही त्याला कितीही वेळा प्रभू प्रभू म्हटले तरी काहीच फायदा होणार नाही. म्हणून आत्ताच निर्णय घ्या. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव.
मित्रांनो, या कार्यक्रमाद्वारे आपल्या घरापर्यंत, आपल्या कुटुंबापर्यंत नव्हे आपल्या मनापर्यंत पोहोचायला आम्हाला खूप आवडतं. आपण देखील पत्र पाठवून आपल्या मनातल्या गोष्टी आम्हाला सांगा आणि देवाबद्दल अधिक जाणून घ्या. तर आमचा पत्ता आहे, कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
तोपर्यंत नमस्कार.